विविध भारती पुणे. दीपा भंडारे सादर करत आहे पुणे वृत्तांत. कोट्यवधी मराठी भाषक असूनही मराठी भाषा विज्ञान हा महत्वाचा विषय महाराष्ट्रात दुर्लक्षित आहे. राज्याच्या कुठल्याही विद्यापीठात मराठी भाषा विज्ञान शिकण्याची सोय नाही, कारण मराठी भाषेत ते कुठेही शिकवलं जात नाही, अशी खंत ज्येष्ठ भाषातज्ञ प्राध्यापक प्रोना प्रांसपे यांनी पुण्यात व्यक्त केली. मराठीचं भाषा विज्ञान शिकण्याची सोय मराठीमध्येच हवी असं आग्रही मतही त्यांनी मांडलं. ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ मिलिंद मालशे यांनी भाषांतर केलेल्या सोस्यूर ते चॉम्स्की या पुस्तकाचं प्रकाशन करताना प्राध्यापक परांजपे बोलत होते. डॉ मालशे म्हणाले की विसाव्या शतकात स्योस्यूर या स्वीस अभ्यासकानं व्याख्यानातून मांडलेली तत्व आधुनिक भाषा विज्ञानाला पायाभूत ठरली आणि विविध भाषा अभ्यासकांनी त्यावर मंथन करून आपापले विचार निबंध आणि पुस्तक रूपामध्ये मांडले. मराठी भाषेत हे विचार एकत्रित यावेत हा भाषांतर करण्यामागचा एक महत्वाचा हेतू होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. राज्य शासनाच्या 100 दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महसूल विभाग आणि भटके विमुक्त विकास परिषद यांच्याद्वारे आज पुण्यात आयोजित विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दाखले वितरित करण्यात आले. 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत महसूल विभागानं भटके विमुक्त विकास परिषदेच्या मदतीनं जिल्ह्यातील भटक्या जाती आणि विमुक्त जातीच्या 3,962 नागरिकांना जातीचे दाखले उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे 18,000 कातकरी समाजाचे नागरिक राहतात. पुणे जिल्ह्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांपैकी 87,000 शेतकऱ्यांनी अद्यापही अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही. तत्काळ नोंदणी न केल्यास या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि कृषी विभागाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येईल, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलं आहे. उजनी धरणातील पाण्याची पातळी वेगानं घटत असल्यानं पाणलोट क्षेत्रातील पिकं जगवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पावसाळ्यापर्यंत उजनीचं पाणी आरक्षित करावं, अशी मागणी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केली आहे. पुणे महापालिकेनं यंदा 1 मे पासूनच मिळकत कर बिलांचं वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे बिल मिळण्यापूर्वीच 13,590 नागरिकांनी महापालिकेकडे मिळकत करापोटी 49,06,00,000 रुपयांची रक्कम जमा केली आहे, अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त आणि मिळकत कर विभागाच्या प्रमुख प्रतिभा पाटील यांनी दिली. जागतिक हास्ययोग दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या विशेष हास्ययोग कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाग घेतला. साहित्यिक आणि व्याख्याते डॉ संजय कळमकर यांचं आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यान यावेळी झालं. जीवन जगताना आनंदात चुका शोधण्याऐवजी चुकांमध्ये आनंद शोधण्याची सवय लावून घ्या, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. संशोधन आणि विकास संस्था या DRDOच्या पुण्यातील प्रयोगशाळेतर्फे रोबोटिक्स या विषयावर 3 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन COEP तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या सहयोगानं 8 ते 10 मे दरम्यान करण्यात आलं आहे. DRDOचे संशोधक या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहणार आहेत. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ते 3 मे दरम्यान सुबद्ध संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राजश्री महाजनी, श्रुती देशपांडे, स्वानंदी सडोलीकर, डॉ रवी फडके, धनंजय जोशी, हर्षद डोंगरे आदी प्रसिद्ध गायकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या विविध रागांचं गायन केलं. पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमीच्या वतीनं ज्ञानदेव संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा व्हायोलिन वादक राजस उपाध्ये यांचं व्हायोलिन वादन, गायक धनंजय हेगडे यांचं भारदार गायन तर पद्मश्री पुरस्कार प्राप्त तबलावादक पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मेलोडिक रिदम या कार्यक्रमानं रसिक मंत्रमुग्ध झाले. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं स्पोर्ट्स फील्ड करंडक अजिंक्यपद 12 वर्षाखालील 25 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचं 6 ते 21 मे या कालावधीमध्ये पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेचं हे चौथं वर्ष असून यामध्ये 10 निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.